नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी ओंकार माहूरकर आपलं स्वागत करतो. दक्षिण आफ्रिकेच्या जोहान्सबर्ग इथं सुरू असलेल्या G20 परिषदेचा आज समारोप होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या शिखर परिषदेच्या आजच्या तिसऱ्या सत्रात संबोधित करणार आहेत. सर्वांसाठी एक निष्पक्ष आणि न्यायपूर्ण भविष्य, महत्वपूर्ण खनिज, सभ्य कार्य आणि कृत्रिम बुद्धिमत्ता असा या सत्राचा विषय असणार आहे. या सत्रामध्ये पंतप्रधानांचं भाषण होणार आहे. भारताच्या संस्कृतीत रुजलेला एकात्मिक मानवतावाद हा संपूर्ण जगाला एकत्रितपणे प्रगती करण्यासाठी मार्गदर्शक ठरेल असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. दक्षिण आफ्रिकेतल्या जोहान्सबर्ग इथं G20 नेत्यांच्या शिखर परिषदेत ते काल बोलत होते. G20 अंतर्गत जागतिक पारंपरिक ज्ञान भांडाराची स्थापना, G20 आफ्रिका कौशल्य वाढ उपक्रमाची सुरुवात, G20 जागतिक आरोग्य प्रतिसाद पथकाची निर्मिती, अंमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी उपक्रम असे महत्वपूर्ण प्रस्ताव मोदी यांनी आपल्या भाषणातून मांडले. विविध देशांच्या प्रमुख नेत्यांशी द्विपक्षीय चर्चाही मोदी यांनी काल केली. संयुक्त राष्ट्रांच्या सरचिटणीसांसोबतही त्यांनी चर्चा केली. भारतानं अन्नधान्य उत्पादनामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 8% वाढ करून 357 मेट्रिक टन इतकी विक्रमी पातळी गाठल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. भारतीय कृषी संशोधन परिषद ICARच्या मते भारतानं याद्वारे कृषी क्षेत्रात एक नवीन मापदंड स्थापित केला आहे. कामगारविषयक नव्या संहितांना केंद्र सरकारनं लागू केल्याबद्दल समाजातून सकारात्मक प्रतिक्रिया येत आहेत. याद्वारे औपचारिक रोजगार निर्मिती, सामाजिक सुरक्षिततेचं जाळं यांच्यात वाढ होईल आणि कायदेपालन सुलभ होईल असं औद्योगिक संस्था आणि सल्लागार कंपन्यांनी म्हटलं आहे. तसंच तंत्रज्ञान, कर्मचारी, सल्लागार आणि कायदे क्षेत्रातील उद्योग प्रमुखांनी संबंधित सुधारणा या समायोजित, कामगार केंद्रित आणि आधुनिक अर्थव्यवस्थेसाठी आवश्यक असल्याचं म्हटलं. स्वातंत्र्यानंतर कामगारांच्या बाजूनं करण्यात आलेली ही सर्वात मोठी सुधारणा असल्याचं भारतीय मजदूर संघाचे राष्ट्रीय सचिव गिरीश आर्य यांनी नमूद केलं आहे. आंतरराष्ट्रीय कामगार संघटना आणि आंतरराष्ट्रीय सामाजिक सुरक्षा संघटनेसारख्या प्रमुख आंतरराष्ट्रीय संघटनांनीही 4 कामगार संहिता अंमलात आणण्याच्या सरकारच्या घोषणेचं स्वागत केलं आहे. भारतीय निवडणूक आयोगानं मतदार याद्यांच्या विशेष गहन पुनरीक्षण अर्थात SIRच्या दुसऱ्या फेरीत एक महत्वाचा टप्पा गाठला आहे. या मोहिमेअंतर्गत 12 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 50,45,00,000 अधिक म्हणजेच या फेरीत समाविष्ट असलेल्या 99% मतदारांना गणना अर्ज वितरित करण्यात आले आहेत. मतदार यादीची अचूकता आणि शुद्धता वाढवण्याच्या उद्देशानं ही मोहीम राबवली जात आहे. वितरित केलेल्या अर्जांपैकी 17 कोटींहून अधिक अर्ज आतापर्यंत डिजिटायझेशन केलेले आहेत. याद्वारे मतदारांच्या तपशीलांची नोंदणी आणि पडताळणी प्रक्रिया अधिक जलद करण्यास मदत होत आहे. मतदार यादीतील त्रुटी दूर करण्यासाठी आणि पात्र मतदारांची 100% नोंदणी निश्चित करण्यासाठी भारतीय निवडणूक आयोग विशेष प्रयत्न करत आहे. रोगमुक्त रोपांच्या निर्मितीतून शेती उत्पादनांची शाश्वती शुद्धतेसाठी केंद्र सरकारनं उपक्रम सुरू केला आहे. राज्यात द्राक्ष, डाळिंब आणि संत्र्यांची रोगमुक्त रोपं मान्यवर संशोधन संस्थांच्या सहकार्यानं याद्वारे तयार करून अधिकृत रोपवाटिकांद्वारे ती शेतकऱ्यांना पुरवण्यात येणार आहेत असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. पिकांचं उत्पादन आणि त्याची गुणवत्ता या दृष्टीनं भारतीय शेतमाल जगाच्या तुलनेत सुधारण्याला भरपूर वाव आहे. त्यादृष्टीनं रोगमुक्त रोपं हा या उपक्रमाचा एक भाग आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरमध्ये राष्ट्रीय पुस्तक ट्रस्ट, महाराष्ट्र सरकार आणि झिरो माईल युथ फाउंडेशन यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या पहिल्या नागपूर पुस्तक महोत्सवाचं काल उद्घाटन केलं. येत्या 30 नोव्हेंबरपर्यंत चालणाऱ्या या 9 दिवसांच्या महोत्सवाचं आयोजन पूर्व नागपुरातील रेशीमबाग मैदानावर करण्यात आलं आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात गुवाहाटी इथं खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी आज शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा दक्षिण आफ्रिकेच्या 6 गडी बाद 308 धावा झाल्या होत्या. भारताकडून कुलदीप यादवनं 3 बळी घेतले तर जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि रवींद्र जडेजा यांनी काल प्रत्येकी 1 बळी घेतला. कोलकाता इथं झालेल्या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताला दक्षिण आफ्रिकेकडून पराभव पत्करावा लागला होता. इंदूर इथं झालेल्या भारतीय खुल्या स्क्वॅश स्पर्धेत भारतीय स्क्वॅशपटू अनाहत सिंगनं भारताच्याच जोशना चिनप्पाचा पराभव करून महिलांचं विजेतेपद पटकावलं. अव्वल मानांकित आणि भारताची आघाडीची महिला स्क्वॅशपटू अनाहतनं जोशनाला 54 मिनिटात 3-2 हरवून अंतिम सामना जिंकला. भारताचा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत जपानच्या युशी तानाकासोबत अंतिम फेरीत लढत आहे. थोड्या वेळापूर्वी सुरू झालेला हा सामना जिंकून लक्ष्य सेनला अभिनव कामगिरी करण्याची संधी प्राप्त झाली आहे. 31व्या सुलतान अजलन शाह चषक हॉकी स्पर्धेत आज भारत दक्षिण कोरिया पुरुष संघात मलेशियाच्या इपोह इथं 2:30 सामना होणार आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र 1:00 नमस्कार.